93.5 Red FM pe.
Ala re, ala sangram, ala.
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर नमस्कार, मी आहे संग्राम. संग्राम बोलतो पुणेकर खुलतो मध्ये. अक्षय तृतीया ला शॉपिंगचा प्लॅन आहे का? मागच्या वेळी पाडव्याला वगैरे सोनारांचा तो स्ट्राईक होता, महिना काय दीड महिना वगैरे जवळजवळ तो चालला, तेव्हा काही लोकांना घेता आलं नाही. तर आता तुमचा काय प्लॅन आहे हे आपण डिस्कस करतोय, पण त्याच्या आधी एक दोन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या. एक तर की मे महिन्यामध्ये नॉर्मली पॉवर कट्स होतात, लाईट जाते, लोड शेडिंग वगैरे होतं, ते यंदा होणार नाही किंवा तेवढं होणार नाही असे संकेत दिसत आहेत एकंदरीत, असं म्हणणं तरी आहे त्यांचं. आता बघूया आपण हाऊ दॅट वर्क्स आउट, पण तसं झालं तर फार उत्तम होईल, बरं होईल. एकाच वेळी पाणी पण नाही, लाईट पण नाही, म्हणलं एवढी चिडचिड होते. त्यामुळे त्यातल्या त्यात पाण्याचं तर काय आपण उष्ण अवसान किंवा आव आणू शकत नाही, सोंग घेऊ शकत नाही, पण लाईटीचं तरी थोडंसं कुठून तरी दुसरीकडून आणून वगैरे काय करता येईल करता, दॅट विल बी वंडरफुल. आणि दुसरी गोष्ट, सरेआम 93.5 चालू आहे या गुरुवारी. तुम्हाला दिवसभर आंबे मिळणार आहेत. 935 आंबे आम्ही आणून ठेवलेले आहेत, ते तुमचे होऊ शकतात जर तुम्ही तुमच्या फोटोमध्ये रेड एफ एमला दाखवलं तर. रेड एफ एम बरोबर फोटो घ्यायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे? सोपं आहे, तुम्ही त्याच्यात असला पाहिजे त्या फोटोमध्ये, आणि त्याच्यामध्ये 935, कारण आपण 93.5 रेड एफ एम आहोत म्हणून, तर 935 हे तीन आकडे दिसले पाहिजे. ते कशाही स्वरूपात असतील, इट कुड बी ॲब्सोल्युटली एनीथिंग, कुठेही कसेही, आणि अर्थात जेवढं क्रिएटिव्ह तुम्ही असाल तेवढे तुमचे चान्सेस वाढतील हे आंबे जिंकायचे, हे सारे आम जितने के. आणि व्हॉट्सअपचा आपला नवीन नंबर आलाय, तो नोट करा, कारण तिथे तुम्हाला हे फोटोज अपलोड करावे लागणार आहेत. 8975935935 8975935935, याच्यावर मला व्हॉट्सअप करा, तो फोटो टाका, बरोबर खाली तुमचं नाव देखील लिहून पाठवा, ते महत्वाचं आहे. आणि गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून रेड एफ एमच्या आरजेस जेव्हा जेव्हा तोंड उघडतील तेव्हा तेव्हा तुम्हाला आंबे मिळणार.
मुझको बता दे,
मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.